आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका व्यापार करारावरून आजही लोकसभेत गदारोळ. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. ग्रामीण विकासासह विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी राज्य शासनाचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशन सोबत सामंजस्य करार. आणि पशु पक्षी वनस्पती आणि मानव यांचं सहअस्तित्व जपणं अत्यावश्यक असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सभागृहाचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यानंतर लगेच विरोधी पक्ष सदस्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात घोषणा देत हा करार आणि 4 कामगार कायदे मागे घ्यावे अशी मागणी केली. या गदारोळातच मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यामुळे गदारोळ वाढत गेला आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी सादर केलेल्या औद्योगिक संबंध संहिता विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर, काँग्रेसचे खासदार एम के विष्णू प्रसाद यांनी भाग घेतला. दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आपण हक्कभंग नोटीस दिल्याचं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वार्ताहरांना सांगितलं. ओडिशामधल्या एका अंगणवाडी केंद्रामधल्या कथित जातीय भेदभावाचा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. देशात सुधारणा आणि प्रगती होत असल्याचा दावा केला जात असताना सामाजिक भेदभावाचा प्रत्यय अशा घटनांमधून सातत्यानं येत आहे असं खरगे म्हणाले. ओडिशामधल्या या अंगणवाडीत दलित महिलेनं बनवलेलं अन्न आपल्या मुलांना खायला विशिष्ट समुदायातल्या लोकांनी नकार दिल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये अंगणवाडीची भूमिका महत्वाची असते. तिथेच जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर याचा मुलांच्या वाढीवर दूरगामी परिणाम होईल अशी भीती खरगे यांनी व्यक्त केली.
21वीं सदी में जबकि हम बड़े बड़े सामाजिक विकास के दावे करते हैं, सामाजिक रिफॉर्म की बात करते हैं, हिंदू एक होना इसकी बात करते हैं, तो ओडिशा में एक दलित महिला हेल्पर कम कुक द्वारा तैयार भोजन को समुदाय विशेष के लोग अपने बच्चों को देने से मना कर देते हैं. इस प्रकार की घटनाएं संविधान के आर्टिकल 21A के तहत शिक्षा के अधिकार को सीधे प्रभावित करती है.
पीएम गतिशक्ती सारख्या योजनांमध्ये सर्व राज्यांनी सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लावतानाच योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वरील चर्चेला पुन्हा सुरुवात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. चर्चेत सहभागी होताना भाजपचे मदन राठोड यांनी भारताची अर्थव्यवस्था जगातील 4थ्या क्रमांकावर पोहोचल्याचं सांगितलं. काँग्रेसचे जी सी चंद्रशेखर यांनी अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षांनुसार नसल्याची टीका केली. भाजपचे शंभू शरण पटेल यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशी तरतूद नसल्याचा आरोप करत रेल्वे सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांच्या विरोधात प्रमुख 14 कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशाच्या विविध भागात अंशतः प्रतिसाद मिळाला. नवीन कामगार कायदे, बीज विधेयक, वीज सुधारणा विधेयक तसंच अणुऊर्जा विकास विधेयक मागे घ्यावं, विकसित भारत जीरामजी योजनेऐवजी मनरेगाचं पुनरुज्जीवन करावं या आणि इतर मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन आजचा बंद पुकारला आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीनं बंदला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्रात देखील या बंदला अंशतः प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. गडचिरोली, बीड, धुळे, जळगाव, नाशिक आदी शहरात मोर्चे काढण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. अनेक राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्यानं काही ठिकाणी बँकांमधील धनादेश वाटण्याचे व्यवहार ठप्प झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सेवातीर्थ आणि कर्तव्य भवन 1 आणि 2 उद्घाटन करणार आहे. नव्यानं बांधलेल्या सेवातीर्थ संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय असेल. कर्तव्य भवन 1 आणि 2 मध्ये अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रसायनं आणि खतं मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यासह अनेक मंत्रालये असतील. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 नुसार राज्याचं सहकार धोरण ठरवण्यासाठी 6 गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांना देण्यात आलेल्या विषयांवर त्यांचे अभिप्राय 15 दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी काढले आहे. त्यामध्ये सहकाराचा पाया मजबूत करणं, सहकारी संस्थांना भविष्यासाठी सज्ज करणं या विषयावरील 2 गटांचं अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनस्कर यांच्याकडे देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. टाटा ट्रस्टसोबत 12 आणि नाऊम फाउंडेशन सोबत 1 अशा सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य, पोषण, जलसंधारण, उपजीविका आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई इथं झालेल्या करारांमुळे शासकीय योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. माता बाल आरोग्य, कुपोषण निर्मूलन, टेलिमेडिसिन, दुर्धर आजारांवरील कमी खर्चिक उपचार आणि मुख्यमंत्री सहायता निधीला बळकटी मिळणार आहे. नाम फाउंडेशनच्या सहभागातून मराठवाडा आणि विदर्भातील जलसंधारण आणि जलयुक्त शिवार कामांना गती मिळेल. टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं हवामान अनुकूल शेती, ग्रामीण उपजीविका आणि एकात्मिक ग्रामविकास साधला जाणार आहे. नोएल टाटा आणि नाना पाटेकर यांनी शासनासोबत दीर्घकालीन परिणामकारक भागीदारीबाबत समाधान व्यक्त केलं. पशुपक्षी, वनस्पती आणि मानव हे सहअस्तित्व पुरातन काळापासून सुरू असून ते एकाच पर्यावरणाचे घटक असल्यानं हे नातं जपणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. इंडियन सोसायटी ऑफ अॅनिमल प्रोडक्शन आणि नॅशनल असोसिएशन ऑफ व्हेटरनरी अॅनिमल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूरच्या सेमिनरी हिल्स इथं पशुवैद्यकीय महाविद्यालयात 3 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून तसंच या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या नात्यानं डॉ भागवत बोलत होते. यावेळी व्हेटरनरी काउन्सिल व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एक अलग व्हेटरनरी काउन्सिल वो होना चाहिए, ये अनिवार्य है, इस मत का मैं हूं. तो पशुओं के बारे में विचार करना है तो पशु चिकित्सक ही चाहिए, पशु शास्त्रज्ञ ही चाहिए. उसका सहयोग सब तरफ हो सकता है, लेकिन पशुओं का स्पेसिफिक विचार करना है तो उसमें जिनकी जानकारी उनके हाथ में बागडोर, और इसलिए ऐसा काउंसिल होना चाहिए. इसके बारे में मेरा मत पूर्ण अनुकूल है.
भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना डॉ भागवत यांनी सुवर्णबद्ध साधण्याची गरज व्यक्त केली. कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक असून त्यात पशुवैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पशुवैद्यकीय परिषदांचं संचालन हे त्या क्षेत्रातील जाणकारांच्या माध्यमातूनच झालं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी इंडियन सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ कॅनाईन प्रॅक्टिसेसच्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन सत्रात प्रास्ताविक भाषण करताना महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांनी विद्यापीठाच्या संशोधन आणि विस्तार उपक्रमांची माहिती दिली. इन विट्रो फर्टिलायझेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट या पशुधन गर्भधारणेच्या संशोधनात विद्यापीठानं केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी विशेषत्वानं उल्लेख केला. महाशिवरात्री यात्रेनिमित्त 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सालबर्डी यात्रेसाठी एसटी महामंडळानं 100 अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेसद्वारे अमरावती, मोर्शी आणि वरुड इथून सुमारे 50,000 प्रवाशांना सेवा पुरवली जाईल. या विशेष सेवेतून महामंडळानं 30 लाख रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवलंय. सालबर्डी यात्रा ही बहिरमनंतर अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेतून दरवर्षी एसटी महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळतं. तसंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक गावांहून येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक सेवा उपलब्ध होते. दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निकटवर्तीयांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांनी दूरदर्शनवर अनेक दशकं वृत्तनिवेदन केलं. जेव्हा खासगी वृत्तवाहिन्यांचं अस्तित्व नव्हतं अशा काळात त्यांनी आपल्या स्पष्ट शब्दफेकीनं आणि संयत सादरीकरणानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अमरावती जिल्ह्यात काल रात्री उशिरा वलगाव पोलीस स्टेशन परिसरात गोवंशावरून 2 गटांमध्ये जोरदार वाद झाला. दगडफेक आणि तोडफोड देखील करण्यात आली. माहिती मिळताच वलगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे आणि पेट्रोलिंग वाढवलं आहे. नागरिकांना अफवांकडे दुर्लक्ष करून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत अमेरिका व्यापार करारावरून आजही लोकसभेत गदारोळ. केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. ग्रामीण विकासासह विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी राज्य शासनानं टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार. आणि पशु पक्षी वनस्पती आणि मानव यांचं सहअस्तित्व जपणं अत्यावश्यक असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.